विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातील नागरी समस्या कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि विकासकामांचं प्रारूप जाणून घेण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं नुकतीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी शहरातील स्थापत्य, हरित सेतू, ग्रीन बॉण्ड, इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर, पुराच्या पाण्याचं नियोजन, मलनिस्सारण, स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत होत असलेली कामं अशा विविध प्रकल्पांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. या अधिकाऱ्यांनी शहरातील विकास कामांची पाहणी देखील केली. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या रिंगरोडसाठीची 10 गावातील भूसंपादनासाठीची संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार भूसंपादनासाठी थेट वाटाघाटीची प्रक्रिया प्रशासनानं हाती घेतली आहे. उर्वरित 3 गावांची संयुक्त मोजणी अद्याप प्रलंबित आहे. पुणे शहराच्या विविध भागातील 7 नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रांच्या स्वच्छतेसाठी 1,22,00,000 रुपयांच्या निविदेला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी असा नावलौकिक असलेल्या पुण्यात अनेक नाट्यगृह आणि कलामंदिरं आहेत, मात्र अनेक नाट्यगृहांमध्ये अपुऱ्या सोयीसुविधा आणि स्वच्छतेचा अभाव असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येतात. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. परिसर या सामाजिक संस्थेनं पुणे महानगर परिवहन महामंडळाची विश्वासार्हता, सोयीसुविधा, आरामदायी प्रवास आणि परवडणारं भाडं यांसह विविध 12 निकषांवर आधारित अभ्यास केला आहे. त्यातून या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील विस्कळीतपणा, वेळापत्रकातील त्रुटी, थांब्यावरील असुविधा अशा विविध त्रुटी समोर आल्या. त्यामुळे पीएमपीएमएलची सेवा ब दर्जाची असल्याचं परिसर संस्थेच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड आणि उपनगरातील 41 बस थांबे आणि 9 आगारांमध्ये जाऊन निरीक्षण करण्यात आलं. तसंच 1,000 नागरिकांचे अभिप्राय घेऊन हा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असल्याची माहिती परिसर संस्थेचे संचालक रणजित गाडगीळ यांनी दिली. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम अर्थात बीआरटीएस ही उच्च क्षमतेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून समोर येत आहे. याअंतर्गत शहरातील 5 मुख्य विभागात दररोज 7,389 बस फेऱ्या सुरू आहेत. त्यातून सुमारे 3,60,000 प्रवासी प्रवास करत असल्याचं आयटीडीपी इंडिया संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. पीएमपीएमएलला अजून 2,700 बसेसची कमतरता भासत आहे. त्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड महापालिका लवकरच बसेस देणार आहे. मूर्तीशास्त्रानं सर्वसामान्यांचे चर्मचक्षू आणि भावचक्षू यांचा सूक्ष्म विचार केला आहे आणि श्री विठ्ठलाची मूर्ती याच विचारांची परिणती आहे. ही विठ्ठल मूर्ती सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देणारी आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ डॉ गो ब देगलूरकर यांनी काल पुण्यात केलं. इंडी हेरिटेजतर्फे सुरू करण्यात आलेल्या मास्टर क्लास उपक्रमाचा प्रारंभ डॉ देगलूरकर यांच्या विठ्ठल मूर्ती या विषयावरील व्याख्यानाच्या माध्यमातून झाला. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या फिरोदिया सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर 160 नवीन अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू आहे. पुणे रेल्वे स्थानकावर यापूर्वी 75 सीसीटीव्ही कॅमेरे होते, मात्र ते जुने झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी झाली होती. त्यांच्या जागी आता अत्याधुनिक 160 नवे कॅमेरे बसवले जात आहेत. स्थानकावरील कॅमेऱ्यांची संख्या दुप्पट होणार असून प्रत्येक कोपऱ्यावर बारीक नजर ठेवणं शक्य होणार आहे. राज्यात विविध योजनांमध्ये 5,65,000 सौर कृषीपंप बसवण्यात आले आहेत. हे सौरपंप बसवल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी मोबाईल ऍपवरून नोंदवण्याची सुविधा देखील महावितरणनं शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा वाढला असून धरण 72% भरलं आहे. त्यामुळे आज दुपारपासून धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. हा विसर्ग येत्या 15 जुलैपर्यंत सुरू राहणार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन पूर नियंत्रण कक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे. खडकवासला धरणातील पाणीसाठा देखील वाढला असून गेल्या 16 दिवसात धरणातून 4.25 TMC पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. खडकवासला प्रकल्पातील 4 धरणात मिळून सध्या 60% म्हणजे 17.37 TMC इतका पाणीसाठा झाला आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज दिवसभर ढगाळ हवामान होतं. कमाल तापमान 27 तर किमान तापमान 22.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही शहर परिसरात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा तर घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.